शांती। आज आहे 15/2/2025 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबा तुम्हाला दैवी धर्म आणि श्रेष्ठ धर्म शिकवत आहेत, त्यामुळे तुमच्याकडून कोणतीही आसुरी कर्म होता कामा नयेत। बुद्धी अतिशय शुद्ध पाहिजे। प्रश्न आहे, देह अभिमानामध्ये आल्याने पहिले पाप कोणते होते? उत्तर आहे, जर देह अभिमान असेल तर बाबांच्या आठवणीऐवजी देहधारीची आठवण येईल, कुदृष्टी जात राहील, वाईट विचार येतील, हे खूप मोठे पाप आहे, समजले पाहिजे। माया वार करत आहे, ताबडतोब सावध झाले पाहिजे। ओम शांती। रुहानी बाबा रुहानी मुलांना समजावून सांगत आहेत। रुहानी बाबा कुठून आले आहेत? रुहानी दुनियेमधून, ज्याला निर्वाण धाम अथवा शांतीधाम देखील म्हणतात। ही तर आहे गीतेची गोष्ट। तुम्हाला जेव्हा विचारतात की हे ज्ञान कुठून आले, बोला हे तर तेच गीतेचे ज्ञान आहे। गीतेचा पाठ चालू आहे आणि बाबा शिकवत आहेत। भगवान वाच आहे ना, आणि भगवान तर एकच आहे, ते आहेत शांतीचा सागर। राहतात देखील शांतीधाम मध्ये, जिथे आपण देखील राहतो। बाबा समजावून सांगतात की ही आहे पतित दुनिया, पाप आत्म्यांची तमोप्रधान दुनिया। तुम्ही देखील जाणता बरोबर, आपण आत्मे यावेळी तमोप्रधान आहोत। 84 चक्र फिरवून सतोप्रधानापासून आता तमोप्रधानतेमध्ये आलो आहोत। ही जुनी अथवा कलियुगी दुनिया आहे ना, ही सर्व नावे यावेळचीच आहेत। जुन्या दुनियेनंतर मग पुन्हा नवीन दुनिया होते। भारतवासी हे देखील जाणतात की महाभारत लढाई देखील तेव्हा लागली होती जेव्हा दुनिया बदलणार होती, तेव्हाच बाबांनी येऊन राजयोग शिकवला होता। फक्त काय चूक झाली आहे? एक तर कल्पाची आयु विसरले आहेत आणि गीतेच्या भगवंताला देखील विसरले आहेत। श्रीकृष्णाला काही गॉडफादर म्हणू शकत नाही। आत्मा म्हणते गॉड फादर, मग ते निराकार झाले ना। निराकार बाबा आत्म्यांना म्हणतात की माझी आठवण करा, मी आहेच पतित पावन, मला बोलावतात देखील हे पतित पावन। श्रीकृष्ण तर देहधारी आहे ना, मला तर कोणते शरीर नाही आहे, मी निराकार आहे, मनुष्यांचा पिता नाही, आत्म्यांचा पिता आहे, हे तर पक्के केले पाहिजे। आपण आत्मे वारंवार या बाबांकडून वारसा घेतो। आता 84 जन्म पूर्ण झाले आहेत, बाबा आलेले आहेत, बाबा बाबाच करत राहायचे आहे, बाबांची खूप आठवण करायची आहे। सारे कल्प देहधारी पित्याची आठवण केली, आता बाबा आलेले आहेत आणि मनुष्य सृष्टीमधून सर्व आत्म्यांना परत घेऊन जातात, कारण रावण राज्यामध्ये मनुष्यांची दुर्गती झाली आहे, म्हणून आता बाबांची आठवण करायची आहे। हे देखील कोणी मनुष्य समजत नाही की आता रावण राज्य आहे, रावणाचा अर्थ देखील समजत नाहीत। बस एक रिवाज झाला आहे दसरा साजरा करण्याचा, तुम्हाला थोडाच काही अर्थ कळत होता, आता समज मिळाली आहे, अर्थात ज्ञान मिळाले आहे। इतरांना ज्ञान देण्यासाठी जर इतरांना समजावून सांगू शकत नसाल तर याचा अर्थ स्वतःलाच समजलेले नाही आहे। बाबांमध्ये सृष्टीचक्राचे ज्ञान आहे, आपण त्यांची मुले आहोत तर मुलांमध्ये देखील हे नॉलेज असले पाहिजे। तुमची ही आहे गीता पाठशाळा। उद्देश काय आहे? हे लक्ष्मी नारायण बनायचे आहे, हा राजयोग आहे ना। नरापासून नारायण, नारीपासून लक्ष्मी बनण्याचे हे नॉलेज आहे। ते लोक बसून कथा ऐकवतात, इथे तर आपण शिकतो। आपल्याला बाबा राजयोग शिकवतात, हे शिकवतातच कल्पाच्या संगमयुगावर। बाबा म्हणतात, मी जुन्या दुनियेला बदलून नवीन दुनिया बनविण्यासाठी आलो आहे। नवीन दुनियेमध्ये यांचे राज्य होते, जुन्या दुनियेमध्ये नाही, पुन्हा जरूर झाले पाहिजे। चक्राला जाणले आहे, मुख्य धर्म आहेत चार। आता डिटिझम अर्थात देवी देवता धर्म नाही आहे, दैवी धर्म भ्रष्ट आणि दैवी कर्म भ्रष्ट बनले आहेत। आता पुन्हा तुम्हाला श्रेष्ठ दैवी धर्म आणि श्रेष्ठ कर्म शिकवत आहेत, तर स्वतःवर लक्ष ठेवायचे आहे। आपल्याकडून कोणती आसुरी कर्म तर होत नाहीत ना? मायेमुळे कोणते खराब विचार तर बुद्धीमध्ये येत नाहीत ना? कुदृष्टी तर नाही ना? जेव्हा बघाल यांची कुदृष्टी जाते आहे अथवा वाईट विचार येत असतील तर त्यांना लगेच सावध केले पाहिजे. त्यांच्या म्हणण्याला पाठिंबा देता कामा नये, त्यांना सावधान केले पाहिजे. तुमच्यामध्ये मायेची प्रवेशता झाल्यामुळे हे वाईट विचार येत आहेत. योगामध्ये बसून बाबांच्या आठवणीऐवजी कोणाच्या देहाकडे विचार जात असेल तर समजले पाहिजे हा मायेचा वार होत आहे, मी पाप करत आहे. यामध्ये तर बुद्धी अतिशय शुद्ध असली पाहिजे. चेष्टा मस्करी केल्याने देखील खूप नुकसान होते, त्यामुळे तुमच्या मुखावाटे सदैव शुद्ध वचने निघाली पाहिजेत. कुवचन नाही, चेष्टा मस्करी इत्यादी सुद्धा नाही. असे नाही की आम्ही तर चेष्टा केली, ती देखील नुकसानकारक होते. चेष्टा देखील अशी करता कामा नये ज्यामध्ये विकारांचा वास असेल. अतिशय सावध राहायचे आहे. तुम्हाला माहीत आहे नागा लोक आहेत, त्यांचे विचार विकारांकडे जात नाहीत, राहतात देखील वेगळे. परंतु कर्मेंद्रियांची चंचलता योगाशिवाय कधीही जात नाही. काम शत्रू असा आहे जो कोणालाही बघितले आणि जर पूर्णतः योगामध्ये नसाल तर चंचलता जरूर होईल. आपले परीक्षण करायचे असते. बाबांच्या आठवणीमध्येच राहा तर असा कोणत्याही प्रकारचा रोग राहणार नाही. योगामध्ये राहिल्याने असे होत नाही. सतयुगामध्ये तर कोणत्याही प्रकारची घाण अर्थात विकार नसतात. तिथे रावणाची चंचलताच नाहीये ज्यामुळे विचलित होतील. तिथे तर योगी जीवन असते. इथे देखील अवस्था अतिशय मजबूत पाहिजे. योग बलाने हे सर्व रोग संपुष्टात येतात. यामध्ये खूप मेहनत आहे. राज्य घेणे काही मावशीचे घर नाहीये. पुरुषार्थ तर करायचा आहे ना. असे नाही की बस जे भाग्यामध्ये असेल ते मिळेल. धारणाच करत नाहीत म्हणजे पैशाचे पद मिळवण्याच्या लायक आहेत. सब्जेक्ट तर खूप असतात ना. कोणी ड्रॉइंगमध्ये, कोणी खेळामध्ये मार्क्स घेतात, ते आहेत कॉमन सब्जेक्ट. तसे इथे देखील सब्जेक्ट आहेत. काही ना काही मिळणार, बाकी बादशाही मिळू शकणार नाही. ते तर जेव्हा सेवा कराल तेव्हाच बादशाही मिळेल. त्यासाठी खूप मेहनत पाहिजे. बऱ्याच जणांच्या बुद्धीमध्येच येत नाही. जणू काही खाल्लेले पचतच नाही. उच्चपद मिळवण्याची हिंमत नाही. याला देखील रोग म्हणणार ना. तुम्ही कोणतीही गोष्ट दिसत असताना बघू नका. रुहानी बाबांच्या आठवणीमध्ये राहून इतरांना रस्ता सांगायचा आहे, आंधळ्यांची काठी बनायचे आहे. तुम्ही तर रस्ता जाणताना. रचयिता आणि रचनेचे ज्ञान, मुक्ती आणि जीवनमुक्तीचे ज्ञान तुमच्यापैकी जे महारथी आहेत त्यांच्या बुद्धीमध्ये फिरत राहते. मुलांच्या अवस्थेमध्ये देखील रात्रंदिवसाचा फरक असतो. कुठे खूप श्रीमंत बनतात, कुठे एकदम गरीब. राज्यपदामध्ये फरक तर आहे ना. बाकी होय, तिथे रावण नसल्यामुळे दुःख होत नाही. बाकी संपत्तीमध्ये तर फरक आहे. संपत्तीमुळे सुख मिळते. जितके योगामध्ये राहाल तितकी हेल्थ खूप चांगली मिळेल. मेहनत करायची आहे. खूप जणांचे वर्तन तर असे असते जसे अज्ञानी लोकांचे असते, तर ते कोणाचे कल्याण करू शकणार नाहीत. जेव्हा परीक्षा होते तेव्हा समजते की कोण किती मार्कांनी पास होतील. मग त्यावेळी हाय हाय करावे लागेल. बाप दादा दोघेही किती समजावून सांगत राहतात, बाबा आलेच आहेत कल्याण करण्यासाठी. आपले देखील कल्याण करायचे आहे तर दुसऱ्यांचे देखील करायचे आहे. बाबांना बोलावले देखील आहे की येऊन आम्हा पतितांना पावन होण्याचा रस्ता सांगा. तर बाबा श्रीमत देतात, तुम्ही स्वतःला आत्मा समजून देह अभिमान सोडून माझी आठवण करा. किती सोपे औषध आहे. बोला, आम्ही फक्त एक भगवान बाबांना मानतो. ते बाबा म्हणतात, मला बोलावता की येऊन पतितांना पावन बनवा तर मला यावे लागते. ब्रह्माकडून तुम्हाला काहीही मिळणार नाही. ते तर दादा आहेत, बाबा सुद्धा नाहीत. बाबांकडून तर वारसा मिळतो, ब्रह्माकडून वारसा थोडेच मिळतो. निराकार बाबा यांच्याद्वारे अर्थात ब्रह्माद्वारे अडॉप्ट करून आम्हा आत्म्यांना शिकवतात, यांना देखील शिकवतात. ब्रह्माकडून तर काहीही मिळणार नाही. यांच्याद्वारे वारसा तर बाबांकडूनच मिळतो. देणारा एक आहे, त्यांचीच महिमा आहे. ते सर्वांचे सद्गती दाता आहेत. हे अर्थात ब्रह्मा बाबा तर पूज्य पासून मग पुजारी बनतात. सतयुगामध्ये होते, मग 84 जन्म भोगून आता पतित बनले आहेत, आता पुन्हा पूज्य पावन बनत आहेत. आपण बाबांकडून ऐकत आहोत, कोणा मनुष्याकडून ऐकत नाही. मनुष्यांचा आहेच भक्ती मार्ग, हा आहे रुहानी ज्ञान मार्ग. ज्ञान केवळ एका ज्ञानसागर बाबांकडेच आहे. बाकी ही शास्त्रे इत्यादी सर्व भक्तिमार्गाची आहेत. शास्त्र इत्यादी वाचणे हा सर्व आहे भक्तिमार्ग. ज्ञानसागर तर एक बाबाच आहेत. आपण ज्ञान नद्या ज्ञानसागरातून निघालेल्या आहोत. बाकी तो आहे पाण्याचा सागर आणि नद्या. या सर्व गोष्टी मुलांच्या लक्षात राहिल्या पाहिजेत. अंतर्मुखी होऊन डोके चालवले पाहिजे. स्वतःला सुधारण्यासाठी अंतर्मुखी होऊन स्वतःचे परीक्षण करा. जर मुखावाटे कोणते कुवचन निघाले किंवा कुदृष्टी गेली तर स्वतःला फटकारले पाहिजे की माझ्या मुखातून कुवचन का निघाले, माझी कुदृष्टी का गेली. स्वतःला थोबाडी सुद्धा मारले पाहिजे. वारंवार सावध केले पाहिजे, तेव्हाच उच्च पद मिळवू शकाल. मुखावाटे कटुवचन निघू नयेत. बाबांना तर सर्व प्रकारची शिकवण द्यावे लागते. कुणाला वेडा म्हणणे हे देखील कुवचन आहे. मनुष्य तर कोणालाही जे येते ते बोलत राहतात, जाणत तर काहीच नाहीत की आपण कोणाची महिमा गात आहोत. महिमा नंतर केली पाहिजे एकाच पतित पावन बाबांची. आणखी तर कोणी नाही आहे. ब्रह्मा विष्णू शंकराला देखील पतित पावन म्हटले जात नाही. हे काही कोणाला पावन बनवत नाहीत. पतितापासून पावन बनविणारे तर एक बाबाच आहेत. पावन सृष्टी आहेच नवीन दुनिया, ती तर आता नाही आहे. प्युरिटी अर्थात पवित्रता आहेच स्वर्गामध्ये. पवित्रतेचे सागर देखील आहेत. हे तर आहेच रावण राज्य. मुलांना आता आत्मअभिमानी बनण्याची खूप मेहनत केली पाहिजे. मुखावाटे कोणतेही दगड अथवा कुवचन निघता कामा नये. अतिशय प्रेमाने चालायचे आहे. कुदृष्टी देखील खूप नुकसान करते. खूप मेहनत केली पाहिजे. आत्मअभिमानी आहे अविनाशी अभिमान. देह तर विनाशी आहे. आत्म्याला कोणीच जाणत नाहीत. आत्म्याचा देखील पिता तर जरूर कोणी असेल ना. म्हणतात देखील आपण सर्व बांधव आहोत, तर मग सर्वांमध्ये परमात्मा पिता कसे विराजमान असू शकतील? सगळेच पिता कसे असू शकतात? एवढी सुद्धा अक्कल नाही. सर्वांचा पिता तर एकच आहेत. सर्वांकडूनच वारसा मिळतो. त्यांचे नावच आहे शिव. शिवरात्री देखील साजरी करतात. रुद्र रात्री अथवा श्रीकृष्ण रात्री असे कधी म्हणत नाहीत. मनुष्य तर काहीच समजत नाहीत. म्हणतील की ही सर्व त्यांची रूपे आहेत, त्यांचीच लीला आहे. तुम्ही आता समजता, बेहदच्या बाबांकडून तर बेहदचा वारसा मिळतो. तर मग त्या बाबांच्या श्रीमतावर चालायचे आहे. बाबा म्हणतात माझी आठवण करा. लेबर्सना देखील ज्ञान दिले पाहिजे, ज्यामुळे त्यांचे देखील काही कल्याण होईल. परंतु स्वतःच आठवण करू शकत नाहीत तर दुसऱ्यांना काय आठवण करून देतील? रावण एकदम पतित बनवतो, मग बाबा येऊन परिस्थानी बनवतात. आश्चर्य आहे ना. कोणाच्याही बुद्धीमध्ये या गोष्टी नाही आहेत. लक्ष्मीनारायण किती उच्च परिस्थान पासून मग किती पतित बनतात. म्हणूनच ब्रह्माचा दिवस ब्रह्माची रात्र गायली गेली आहे. शिवाच्या मंदिरामध्ये तुम्ही खूप सेवा करू शकता. बाबा म्हणतात तुम्ही माझी आठवण करा. दारोदार भटकणे सोडून द्या. हे ज्ञानच आहे शांतीसाठी. बाबांची आठवण केल्याने तुम्ही सतोप्रधान बनाल. बस हाच मंत्र देत रहा. कोणाकडूनही पैसा घेता कामा नयेत. जोपर्यंत ते पक्के होत नाहीत बोला, प्रतिज्ञा करा की आम्ही पवित्र राहणार, तेव्हाच आम्ही तुमच्या हातचे खाऊ शकतो, काहीही घेऊ शकतो. भारतामध्ये मंदिरे तर पुष्कळ आहेत. फॉरेनर्स इत्यादी जे कोणी येतील त्यांना हा संदेश तुम्ही देऊ शकता की बाबांची आठवण करा. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते, आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते। धारणेसाठी मुख्य सारांश आहे। पहिला पॉइंट आहे, कधीही अशी चेष्टा मस्करी करायची नाही ज्यामध्ये विकारांची हवा असेल। स्वतःला खूप सावध ठेवायचे आहे, मुखावाटे कटु वचन काढायची नाहीत। दुसरा पॉइंट आहे, आत्मअभिमानी बनण्याची खूप खूप प्रॅक्टिस करायची आहे। सर्वांसोबत प्रेमाने चालायचे आहे, कुदृष्टी ठेवायची नाही। कुदृष्टी गेली तर आपणच आपल्याला दंड करायचा आहे। आजचे वरदान आहे, निरंतर आठवण आणि सेवा यांच्या बॅलन्सद्वारे बालपणाच्या नखऱ्यांना समाप्त करणारे वानप्रस्थी भव। निरंतर आठवण आणि सेवा यांच्या बॅलन्सद्वारे बालपणाच्या नखऱ्यांना समाप्त करणारे वानप्रस्थी भव। स्पष्टीकरण आहे, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये संगमाच्या अमूल्य वेळेला वाया घालवणे म्हणजे बालपणीचे नखरे आहेत। आता हे नखरे शोभत नाहीत। वानप्रस्थीमध्ये केवळ एकच कार्य राहते, बाबांची आठवण आणि सेवा। याशिवाय इतर कशाचीही आठवण येऊ नये। उठाल तरीही आठवण आणि सेवा, झोपाल तरी देखील आठवण आणि सेवा। हा बॅलन्स निरंतर टिकून रहावा। त्रिकालदर्शी बनून बालपणीच्या गोष्टी अथवा बालपणीच्या संस्कारांचा समाप्ती समारोह साजरा करा, तेव्हा म्हणणार वानप्रस्थी। स्लोगन आहे, सर्व प्राप्तींनी संपन्न आत्म्याची निशाणी आहे संतुष्टता। संतुष्ट रहा आणि संतुष्ट करा। सर्व प्राप्तींनी संपन्न आत्म्याची निशाणी आहे संतुष्टता। संतुष्ट रहा आणि संतुष्ट करा। अव्यक्त इशारे, एकांत प्रिय बना। एकता आणि एकाग्रतेला धारण करा। एकांत एक तर स्थूल असतो, दुसरा सूक्ष्म देखील असतो। एकांताच्या आनंदाचे अनुभवी बना तर बाह्य मुक्ता चांगली वाटणार नाही। अव्यक्त स्थितीला वाढविण्यासाठी एकांतामध्ये रुची ठेवायची आहे। एकतेसोबत एकांत प्रिय बनायचे आहे। अच्छा, ओम शांती।